ससा ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा। अशा या दिटुकल्या सशाला एकदा चांगलाच गर्व झाला। त्याला वाटायला लागलं की सर्वात वेगानं तोच धावू शकतो। मग त्यानं संथ चालणाऱ्या कासवाशी धावण्याची पैज लावली। शर्यत सुरू झाली। 1, 2, 3 ससा वेगानं धावू लागला। अर्ध्या वाटेत त्यानं मागं वळून पाहिलं तर कासव बरंच मागं होतं। सशाला वाटलं कासव पुढे येईपर्यंत एक छानशी झोप काढावी आणि ससा झोपला। जेव्हा ससा जागा झाला त्यानं पाहिलं कासवानं तर शर्यत जिंकली आणि 9व्या नंबरचं गाणं सांगतंय गर्वाचं घर खाली।
ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लावली।